chinimandi.com podcast.
अमेझॉनचे जगातील सर्वात मोठे युनिट हैदराबादमध्ये सुरू. अमेझॉनने त्यांचे जगातील सर्वात मोठे युनिट भारतातील हैदराबाद येथे सुरू केले आहे. या नव्या कॅम्पसची 15,000 कर्मचाऱ्यांची क्षमता आहे. भारतात मोठा विस्तार करण्याच्या अमेझॉनच्या महत्वाकांक्षी योजनेचाच हा एक भाग आहे. मागील 3 वर्षापासून हैदराबाद येथील युनिटचे बांधकाम सुरू होते. या युनिटचे क्षेत्रफळ 18,00,000 चौरस फूट इतके आहे. अमेरिकेबाहेरील अमेझॉनच्या मालकीची ही पहिलीच इमारत आहे. शहराजवळील हैदराबादचा आर्थिक जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या नानकरामगुडा येथे ही इमारत उभी होत आहे. देशातील 63,000 कर्मचाऱ्यांपैकी 15,000 पेक्षा अधिक कर्मचारी या ठिकाणी असतील. यामध्ये 1.5 दशलक्ष कंत्राटीत कर्मचारी आहेत. अमेझॉनचे भारतातील व्यवस्थापक अमित अग्रवाल म्हणाले, अमेझॉन भारतीय बाजारपेठेकडे ई कॉमर्स पलीकडे बघते आहे. अमेझॉनची फ्युचर रिटेलमधील 10% हिस्सा विकत घेण्यासंदर्भातही बोलणे सुरू आहे. कंपनी आता झोमॅटो आणि स्विगीप्रमाणेच खाद्यपदार्थांच्या डिलिव्हरीच्या व्यवसायातही उतरण्याचा बेतात आहे. ही सुविधा भारतातील अमेझॉनच्या विस्तार क्षेत्राचा एक भाग आहे. तसेच ही योजना व्यवसायाशी संबंधित असलेल्या आर्थिक मंदीसाठीही लवचिक आहे. अमेझॉनच्या ग्लोबल रिअल इस्टेट अँड फॅसिलिटीजचे उपाध्यक्ष जॉन स्कोटलर म्हणाले, ग्राहकांना अधिक उत्तम सेवा पुरवणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. मागील 18 महिन्यात अमेझॉन प्राईमचे ग्राहक दुप्पटीने वाढले आहेत. मागील 5 वर्षात अमेझॉनने मुंबईत ऑफिस स्पेस, अमेझॉन वेब सर्व्हिसेस, एशिया पॅसिफिक प्रांत स्थापित केले आहेत. यामध्ये 13 राज्यात 50 केंद्रे, शेकडो डिलिव्हरी स्टेशन आणि सॉर्ट सेंटरची भर पडली असून यामुळे भारतात 2 दशलक्षाहून अधिक रोजगार निर्माण झाला आहे.